आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुणे ते नागपूरच्या अजनी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा आज पंतप्रधानांच्या हस्ते होणार आरंभ. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतानं पाकिस्तानची 6 विमानं पाडल्याची वायुदल प्रमुखांची माहिती. देशाच्या संरक्षण निर्यातीत येत्या 2 ते 3 वर्षात दुपटीनं वाढ होईल, डीआरडीओचे सचिव डॉ समीर कामत यांनी व्यक्त केला विश्वास. राज्यात सर्वत्र विविध उपक्रमांनी रक्षाबंधनाचा सण तसंच जागतिक आदिवासी दिन साजरा. आणि उत्तराखंडमध्ये अडकलेले राज्यातले बहुतांश पर्यटक सुखरूप. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांच्या बंगळुरू दौऱ्यात पुणे ते नागपूरच्या अजनी रेल्वे स्थानकादरम्यानच्या वंदे भारत ट्रेनचा दूरस्थ पद्धतीनं आरंभ करणार आहेत. बंगळुरूच्या केएसआर रेल्वे स्थानकावरून पंतप्रधानांच्या हस्ते पुणे ते नागपूर, बंगळुरू ते बेळगावी आणि अमृतसर ते माता वैष्णोदेवी या 3 नव्या वंदे भारत रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. अजनी पुणे ही महाराष्ट्रातली 12वी वंदे भारत गाडी असून 881 किलोमीटर अंतर कापणारी ती देशातली सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत असेल. ही जलदगती गाडी 73 किलोमीटर प्रतितास वेगानं धावेल आणि नागपूर ते पुणे दरम्यान 10 थांबे घेईल, असं मध्य रेल्वेनं आपल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केलं आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतानं पाकिस्तानची 6 विमानं पाडल्याचं भारतीय वायुदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग यांनी काल बंगळुरू इथं सांगितलं. 16व्या एअर चीफ LM कात्रे स्मृती व्याख्यानात ते बोलत होते. भारतानं पाडलेल्या विमानांमध्ये पाकिस्तानी हवाई दलाच्या 5 लढाऊ विमानांशिवाय अवॅक्स या सूचना आणि नियंत्रण म्हणजेच टेहळणी विमानाचाही समावेश असल्याचं वायुदल प्रमुखांनी सांगितलं. त्यांनी काही चलचित्रांच्या मदतीनं भारताच्या कामगिरीची माहिती दिली. ही सर्व विमानं जवळपास 300 किलोमीटर अंतरावरून पाडण्यात आल्याचं सांगतानाच जमिनीवरून हवेत मारा करून विमानं पाडण्याचा हा उच्चांक ठरला असल्याचंही त्यांनी पुढे सांगितलं. भारताच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचा शहबाज जाकोबाबाद हवाई तळ उद्ध्वस्त झाला, त्यामध्ये F-16 सारख्या काही विमानांचंही नुकसान झाल्याचं सिंग यांनी नमूद केलं. देशातून गेल्या वर्षी 23,000 कोटी रुपये इतकी संरक्षण निर्यात झाली, येत्या 2 ते 3 वर्षात ती दुप्पट होईल असा विश्वास संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि पुण्याच्या डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी अर्थात DIAT शिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ समीर कामत यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केला. DIAT चा 14वा पदवीदान समारंभ कामत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. भारतीय संरक्षण सामग्रीला मध्य पूर्वेकडील देश, आफ्रिका आणि दक्षिण आशियाई देशांमधून मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचं त्यांनी सांगितलं. ब्रह्मोस क्षेपणास्त्राची छोटेखानी आवृत्ती विकसित करण्याचं काम प्रगतीपथावर असून जोरावर हा वजनाने हलका रणगाडा देखील वेगानं विकसित होत आहे, असंही डॉ कामत यांनी सांगितलं. ऑपरेशन सिंदूर राबवताना भारतीय सैन्य दलांना DRDO विकसित केलेल्या शस्त्रास्त्रांची उपकरणांची लक्षणीय मदत झाल्याचंही त्यांनी पदवीदान समारंभात बोलताना नमूद केलं. डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित सुविधांनी सुसज्ज असं नागपूर ग्रामीणमधील सातनवरी हे गाव स्मार्ट इंटेलिजंट होत आहे. एक वृत्तांत.
अवघ्या 1800 रहिवाशांचं सातनवरी हे गाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केलेल्या राज्य समर्थित पथदर्शी प्रकल्पांतर्गत पहिलं स्मार्ट बुद्धिमान गाव होत आहे. ड्रोनच्या सहाय्यानं शेती आणि स्मार्ट सिंचनापासून ते मोबाईल बँकिंग, डिजिटल शाळा आणि देखरेख ठेवणारी प्रगत यंत्रणा अशा प्रत्येक बाबतीत इथं अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश केला जाईल. सातनवरीची निवड त्याचा व्यवस्थापनाच्या दृष्टीनं आकार, भक्कम संपर्क व्यवस्था आणि पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेनुसार करण्यात आली. केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाच्या अंतर्गत व्हॉइस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एंटरप्रायझेस आणि 15 कंपन्या मिळून हे काम करणार आहेत. या पथदर्शी सुविधांचा लाभ घेण्यासाठी सातनवरीच्या ग्रामस्थांना प्रशिक्षणही देण्यात येईल. या गावाला डिजिटल सुविधा पुरवण्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमांमध्ये शेतीला प्राधान्य दिलं आहे. शेतामध्ये बसवण्यात आलेल्या सेन्सरमुळे शेतातील पेरणीपासून कापणीपर्यंत तसंच बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा, पीक पद्धतीचं नियोजन, पेयजलाची गुणवत्ता, तलावांमधील मत्स्यपालनासाठी आवश्यक पाण्यातील घटक इत्यादी सर्व माहिती डॅशबोर्डवर दिसणार आहे. व्हॉइस टीम गावात तळ ठोकून आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर राज्यातल्या शेकडो गावांसाठी तो पथदर्शी ठरणार आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मनोज क्षीरसागर, पुणे.
हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. बहीण भाऊ या प्रेमाच्या नात्याचा राखी पौर्णिमेचा सण काल राज्यभरात उत्साहात साजरा करण्यात आला. मुंबईत राजभवन इथं दृष्टीहीन विद्यार्थिनी, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातून आलेल्या आदिवासी विद्यार्थिनी, मुंबई महानगरपालिकेअंतर्गत महिला बचत गटाच्या सदस्यांनी तसंच पालिकेच्या शाळांमधल्या विद्यार्थिनींनी रक्षाबंधनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना राखी बांधून औक्षण केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल या निमित्ताने लाडक्या बहिणींशी संवाद साधला आणि त्यांच्याकडून राखी बांधून घेतली. महिलांच्या 50% सहभागाशिवाय राष्ट्राचा सर्वांगीण विकास शक्य नाही असं सांगून बचत गटांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी 10 जिल्ह्यांमध्ये बचत गट मॉल्स तयार करण्यात येणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. लाडकी बहीण योजना आगामी 5 वर्षे अखंडपणे सुरू ठेवणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. धुळे जिल्हा पोलिसांनी रक्षाबंधनानिमित्त महिलांच्या सुरक्षेसाठीच्या डायल 112 या मदत वाहिनीचा वापर करण्याचं आवाहन करणारा एक खास व्हिडिओ काल प्रसारित करून महिलांना रक्षाबंधनाची आगळी भेट दिली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या भोसरी येथील इंद्रायणीनगर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी लेह लडाखमधील आपल्या वीर जवानांना स्वतःच्या हाताने राख्या तयार करून पाठवल्या. परभणी आणि सांगली जिल्ह्यात विद्यार्थ्यांनी झाडांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला. छत्तीसगडच्या बिलासपूर इथून आलेली ऑपरेशन सिंदूर या विषयावर आधारित 35 किलो वजनाची 30 फूट लांब आणि 6 फूट रुंद अशी भव्य राखी शिर्डी इथं श्री साई चरणी अर्पण करण्यात आली. राज्यात ठिकठिकाणी काल जागतिक आदिवासी दिन देखील विविध कार्यक्रमांद्वारे साजरा करण्यात आला. नवी मुंबईत वाशी इथं आदिवासी सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीनं कोपर खैरणे ते वाशी दरम्यान आदिवासी सांस्कृतिक फेरीसह विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये तरुण तरुणींनी पारंपरिक नृत्य लोकगीतं सादर केली. नंदुरबार शहराच्या अनेक भागात देखील आदिवासी दिनाचं औचित्य साधून मिरवणुकांचं आयोजन करण्यात आलं. या मिरवणुकांमध्ये पारंपरिक पेहराव परिधान केलेले आदिवासी बांधव आदिवासी गाण्यांवर आणि वाद्यांवर ठेका धरत उत्साहाने सहभागी झाले होते. आदिवासी समुदायाच्या ऐतिहासिक योगदानाचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांप्रती अधिक सजगता निर्माण करण्याच्या उद्देशाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात देखील जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. पद्मशाली समाजाचे कुलदैवत मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव काल सोलापुरात मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सिद्धेश्वर पेठेतील मार्कंडेय मंदिरात विविध धार्मिक विधी पार पडले. महाराष्ट्र शासनाचा पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग तसंच राज्य पाणी आणि स्वच्छता विभागाच्या निर्देशानुसार हर घर तिरंगा हर घर स्वच्छता स्वतंत्रतेचा उत्सव स्वच्छतेच्या संगे ही राष्ट्रीय पातळीवरील जनजागृती मोहीम वाशिम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. या अनुषंगाने काल वाशिम जिल्ह्यातील कारंजा पंचायत समितीअंतर्गत शिवन बुद्रुक इथं रॅली काढण्यात आली तसंच स्वच्छ सुजल गाव प्रतिज्ञा शालेय विद्यार्थ्यांमार्फत सार्वजनिक स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. काल राज्यात विविध ठिकाणी क्रांती दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं. सांगलीतील जुना स्टेशन चौकात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून क्रांतीज्योती पदयात्रा काढण्यात आली. गेल्या 6 महिन्यांपासून अंत्योदय तसंच प्राधान्य योजनेतून धान्य न उचलणाऱ्या शिधापत्रिकांवरचं धान्य बंद करण्याचे आदेश राज्य शासनाला दिले आहेत. यातून शिल्लक राहिलेलं धान्य प्रतीक्षा यादीतल्या शिधापत्रिकाधारकांना देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. राज्यातल्या 3,33,881 शिधापत्रिकांवरचं धान्य गेल्या 6 महिन्यांपासून उचललं गेलं नसल्याचं राज्य शासनानं निदर्शनाला आणून दिलं आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाला वन्यजीवांची तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. या प्रवाशाची झडती घेतली असता त्याच्याकडे 2 किंकाशू 2 पिग्मी मॉर्मोसेट्स आणि 50 अल्बिनो रेड इयर्ड स्लायडर प्रजातीची कासवं असे जिवंत वन्यप्राणी आढळून आले. उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली भागात झालेल्या भूस्खलन आणि अचानक आलेल्या पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील 172 पर्यटकांपैकी 171 पर्यटक उत्तराखंडमध्ये सुरक्षित आहेत तर एका बेपत्ता पर्यटकाचा शोध सुरू आहे. राज्य आपत्कालीन कृती केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार मते माटली जॉली ग्रँट आणि उत्तरकाशी सारख्या ठिकाणी 160 पर्यटक सुरक्षित आहेत. त्यापैकी अनेकांनी त्यांच्या मूळ प्रवास कार्यक्रमानुसार प्रवास पुन्हा सुरू केला आहे. हर्सिलमध्ये अडकलेले 11 पर्यटक देखील सुरक्षित आहेत. हवामान. कोकण आणि विदर्भात येत्या 2 दिवसात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुणे ते नागपूरच्या अजनी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा आज पंतप्रधानांच्या हस्ते होणार आरंभ. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतानं पाकिस्तानची 6 विमानं पाडल्याची वायुदल प्रमुखांची माहिती. देशाच्या संरक्षण निर्यातीत येत्या 2 ते 3 वर्षात दुपटीनं वाढ होईल, डीआरडीओचे सचिव डॉक्टर समीर कामत यांनी व्यक्त केला विश्वास. राज्यात सर्वत्र विविध उपक्रमांनी रक्षाबंधनाचा सण तसंच जागतिक आदिवासी दिन साजरा. आणि उत्तराखंडमध्ये अडकलेले राज्यातले बहुतांश पर्यटक सुखरूप. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.